Sada, Vidhan Sabhichi Sabhapati, Patil Sahib, Vidhan Parishadichi Adhyaksha Kavi Sahib, Nandeji, Namdar Bhai Vaidya, आणि माझ्या आमदार सहकारी मित्रांनो, दादांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. दादांचा परिचय करून देण्याची तशी आवश्यकता असं मला वाटत नाही. आणि परिचय करून द्यायचा तर आम्ही त्यांच्याकडनं काय घेतलं याचाच जास्त करून दिला पाहिजे. दादा तर तसे महात्मा गांधींच्या काळापासून महात्मा गांधींचे तत्वचिंतक, महात्मा गांधींनी ज्या कृती करायच्या त्याचं तत्वचिंतनात्मक स्वरूप समाजापुढे मांडणारे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण आयडॉलॉग म्हणतो, असे मानले गेलेले आहेत. सत्तेपासून सतत दूर राहण्याचा त्यांचा एक प्रकारचा व्रती माणसाचा जसा नियम असतो तसा नियम राहिला आहे. त्या काळामध्ये सेंट्रल प्रॉव्हिन्सचे चीफ मिनिस्टर होण्याचा त्यांना अत्यंत आग्रह असताना सुद्धा त्यापासून दूर राहिले. परवा त्यांना डिलीट पदवी द्यायची होती तेव्हापासूनही दूर राहिले. पण आम्ही जी महाराष्ट्रातली एक तरुण पिढी जी क्रांतीला बांधिलकी मानत असूनही हिंसेपासून दूर राहिली, ती घडवण्याच्यामध्ये दादांच्या तत्वचिंतनाचा फार मोठा वाटा आहे. काहींना दादा भेटले असतील, दादांनी सांगितलं असेल, काहींनी दादांचे विचार ऐकले असतील, पण महाराष्ट्रामध्ये लढाऊ वृत्तीची जी चवळीमधली मुलं तयार झाली परंतु जी हिंसेकडे गेली नाही त्या बाबतीमध्ये दादांचा फार मोठा वाटा. दादांचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य असायचं आम्हाला सांगताना की आता या नव्या जगाची उभारणी करत असताना शस्त्रविहीन पुरुषार्थ हा तरुण माणसं कशी करतात यावर अवलंबून, आणि जुने संस्कार, जुन्या रूढी, जुन्या परंपरा याच्याविषयी नाही म्हणलं तरी आपल्या मनामध्ये थोडीफार आसक्ती असते, ती आसक्ती अगदी मुळातून उखडून टाकण्याच्या बाबत, मग तो स्त्रीमुक्तीच्या संदर्भातला विचार असेल, नव्या जगाचे नवे संदर्भ घेऊन नवी रचना करण्याचा प्रश्न असेल, प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या संदर्भातला भाग असेल, पण मार्क्स, त्याच्यानंतर चे गेवारा, त्यानंतर रेगिस डेब्रे, माओ या सर्वांच्या तत्वचिंतनाचं सार काढून त्याच्याही पुढे पाऊल टाकण्याचा दादांचा, त्याच्या पुढचं पाऊल कसं असेल याची दिशा दाखवण्याचा दादांचा सतत प्रयत्न राहिला. म्हणून दादा आज वयानं 80 वर्षाच्या वरते असले तरी आम्हाला सतत एक मार्गदर्शक असलेला, आमचा सहकारी, आशीर्वाद देणारा एक गुरु, पण त्याचबरोबर मित्र वाटत आलेले आहेत. कधी असं वाटलं नाही की दादांच्या पेक्षा आपले नवे विचार आहेत आणि दादांच्या विचारातून आपल्या विचारामध्ये आता तफावत पडत चाललेली आहे. दादांचं वय होत आलेलं आहे, दादांच्या विचारांचं वय हे कधीच वृद्धत्वाकडे झुकलं नाही, सतत त्यांचे नवे ताजे तवाने असे विचार राहिले, एवढी त्यांची ओळख मला असं वाटतं पुरेशे. कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशननं आज त्यांचं हे व्याख्यान इथं आयोजित करून आपणा सर्वांना त्यांच्या तत्वचिंतनाचा लाभ देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.
आपल्या सर्वांच्या मार्फत मी दादांचे पुष्पहार घालून स्वागत करतो. आणि दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करा.
मी माझ्या आयुष्यात दोनदा वाट चुकलो. एकदा अध्यात्मात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा निवडणुकीच्या राजकारणात शिरलो. पण लवकरच सावध झालो. याचं कारण असं की निवडणुकीच्या राजकारणातून आता लोकशाही प्राणवान होऊ शकेल असं मला वाटलं नाही आणि आजही वाटत नाही. पण लोकशाही वाचून आता जगाला गत्यंतर नाही अशी माझी खात्री झालेली आहे. लोकशाहीमध्ये अनेक दोष आहेत. लोकांत जितके दोष असतात तितके सगळे त्यांच्या प्रतिनिधींमध्ये उतरतात. कारण आताची लोकशाही ही रामराज्याप्रमाणे कौशल्याच्या कुशीतून उत्पन्न होत नाही, ती लोकांच्या कुशीतून उत्पन्न होते. लोकशाही आणि हुकुमशाही यांची तुलनाच करायची तर चर्चिलचं एक वाक्य आहे गमतीचं, डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्सेप्ट द अदर्स. लोकशाही राज्य पद्धती सगळ्यात वाईट आहे, इतर राज्य पद्धती वगळल्या तर म्हणजे कमीत कमी वाईट आहे. रद्दड हुकुमशाही आणि रद्दड लोकशाही यांची जर तुलना केली तर एका राज्यशास्त्राने त्यांची तुलना केलेली आहे, नॉमिनेशन बाय द करप्ट फ्यू अँड इलेक्शन बाय द इनकॉम्पिटंट मेन. नालायक लोकांनी निवडून दिले, नालायक लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि भ्रष्ट मूढवर राज्यकर्त्यांनी नेमलेले प्रतिनिधी, यातली निवड करायची आहे. यापैकी जगानं नालायक लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हीच निवड करावी. याच कारण लोकशाहीमध्ये माणसाचं मूल्य आहे, ते आपण स्थापन करू शकलो नाही, पण लोकशाहीत खरं मूल्य माणसाचं आहे आणि ती आज प्राणवान झालेली नाही. याचं मुख्य कारण आहे की आजच्या लोकशाहीमध्ये लोकांना सक्रिय भूमिका नाही. भावरूप सक्रिय प्रभावशाली अशी भूमिका आजच्या सगळ्या आपल्या लोकशाहीत मतदाराला नाही. मतदार हा मत देतो असं सुद्धा म्हणता येत नाही, कारण त्याचं मत विकत घेतलं जातं. धाक दपशा दाखवून बळकावलं जातं. जातीच्या भाषेच्या प्रांताच्या नावावर त्याचं मत त्याला भ्रांत भ्रांतीत पाडून घेतलं जात. त्यामुळं अजून लोकशाही प्राणवान झाली नाही. तरी लोकशाही हवी. याने सांगितल्याप्रमाणे स्वराज्याच्या चळवळीत मी होतो. मला लोक अजूनही विचारतात की तुम्हाला समाधान आहे काय, म्हणतो आहे. याच कारण असं की इंग्रजी राज्यापेक्षा स्वराज्य चांगलं होईल असं मी कधी मानलं नव्हतं. माझे सोबती त्यावेळी काँग्रेसच होती. आम्ही सगळे तुरुंगात असताना जगात जितक्या लबाड्या होऊ शकतात तितक्या सगळ्या करीत होतो आणि तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना करप्टही करत होतो, भ्रष्टही करत होतो. असे लोक ज्यांना कधी हे शासन आपलं आहे असं वाटलं नाही ते चांगलं शासन करू शकतील असं मी मानलं नव्हतं. तरी 30 वर्ष या देशामध्ये शासन चालू आहे म्हणून मला आशा वाटते. डोळ्यात प्रकाश असल्याखेरीस अंधारही दिसत नाही. अंधार बघायलाही माणूस डोळस लागतो, आंधळ्याला प्रकाशही दिसत नाही. डोळ्यात तितका प्रकाश असावा तर या लोकशाहीचे गुण आपल्या लक्षात येतील. मुख्य गुण असा आहे की यात व्यक्ती मुख्य आहे, माणसाची प्रतिष्ठा आहे. आजच्या लोकशाहीत काही आंतरविरोध आहेत, त्यापैकी मुख्य आंतरविरोध असा आहे की आज आपण लोकशाहीमध्ये समूह निर्माण केलेले आहेत, मतदात्यांचे समूह, मतदारांचे समूह. पक्ष आहे आणि पक्ष आहे देखील मला या देशात फारसं खरं वाटत नाही. अनेक लोक म्हणतात की पक्षा वाचून लोकशाही चालणार नाही. घटकाभर मी मानायला तयार आहे, पण या देशात पक्ष आहे काय? राजकीय पक्ष आहे काय? आणि अखिल भारतीय पक्ष आहे काय? तसा अखिल भारतीय पक्ष जर या देशात असता तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री यांच्यात बेळगावच्या बद्दल वाद झाला नसता, कारण दोघे एकाच पक्षाचे. आपल्या देशात मित्र हो अखिल भारतीय पक्ष नाही, याचं कारण अखिल भारतीय माणूस नाही. भारताच्या आकाराचा माणूस नको आहे, पण ज्याची भारतीय भावना असेल असा माणूस आपल्या देशात नाही. इंग्रजांनी भारतीय नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रज गेल्याबरोबर जो प्रयत्न त्याने केला होता तो फोल कसा ठरावा याचे प्रयत्न आपण चालू केले. म्हणून या देशामध्ये आता भारतीय राष्ट्रीयतेचा विकास होण्याची आशा क्षीण होऊ लागलेली आहे. तीन वाटमारे या राष्ट्रीय भावनेचे आहेत. एक जातीवाद, दुसरा संप्रदायवाद, तिसरा भाषावाद. गरीबी अमीरी हे जे वर्ग आहेत हे मी सोडून देतो, कारण ते सगळ्यांना मान्य आहेत. परंतु हे तीन वाटमारे असे आहेत ज्याच्यामुळे भारतीय राष्ट्रीयत्वाचा विकास होऊ शकला नाही. जातीस्थान आपल्या देशात केव्हापासून आहेत माहीत नाही, पण हजारो वर्षापासून आहेत. गावोगाव, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात जातीस्थानं आहेत, ज्यांना आपण त्या त्या जातींची आळी म्हणत आलो. परिणाम असा झाला की एकमेकांच्या शेजारी राहिलो, पण एकमेकांच्या बरोबर कधी राहिलो नाही. संप्रदायवादाचंही तसंच आहे. अजूनही आपल्या देशामध्ये हिंदू हा आधी हिंदू नंतर हिंदुस्थानी आहे, मुसलमान हा आधी मुसलमान नंतर हिंदुस्थानी आहे. ही नागरिकत्वाचे आपल्या तुकडे कसे पडले, भारतीय नागरिकत्व नागरिकाची विभूती खंडित कशामुळे झाली हे मी थोडक्यात आपल्या समोर मांडत आहे. परवा आपल्या इथल्या असेंब्लीमध्ये राज्यपालांना सांगितलं की तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. मला नवल वाटलं, कारण आपण सगळे लोकप्रतिनिधी आहात, शहाणे सवर्ते लोक आहात. दरेक प्रांतानं असा जर हट्ट धरला तर एका प्रांतातला राज्यपाल दुसऱ्या प्रांतात जाऊ शकणार नाही. प्रोफेसर शिक्षकही जाऊ शकणार नाहीत, राज्यपालही जाऊ शकणार नाहीत, व्यापारीही जाऊ शकणार नाहीत, मग अखिल भारत कुठे राहील? आपण याचा विचार करावा. मी प्रत्येक मुद्द्याचा विस्तार करणार नाही, कारण ही काही सार्वजनिक सभा नव्हे, पण आपल्याला याचा विचार करायला सांगतो. एक मुलखा वेगळं मत माझं या बाबतीत आहे, तेवढं दोन वाक्यात सांगून टाकतो. माणसाला मातृभाषा नसते, प्रत्येक भाषा त्याला शिकावी लागते, आणि आपल्या प्रांतात काही वर्षापूर्वी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या मातृभाषेत त्यांचं शिक्षण होणं शक्य आहे काय? नागपूरच्या कोष्ट्यांची मातृभाषा मराठी आहे काय? मातृभाषा म्हणून काही आहे असं मानलं तरी मातृभाषेतून शिक्षण भारतवर्षात अशक्य आहे असं मला म्हणायचं आहे. भाषेचा विकास भाषांच्या सान्निध्यात असतो. भाषिक संपर्क जितका वाढेल तेवढा भाषेचा विकास होत असतो. सूक्ष्म भावना आणि सूक्ष्म विचार व्यक्त करण्याची शक्ती हा भाषेचा एक विकास, आणि दुसऱ्या भाषांची जवळीक हा भाषेचा दुसरा विकास. प्रगती म्हणजे माणसानं माणसाच्या जवळ येणं. ऑल ॲडव्हान्स इज अप्रोच. माणूस माणसाच्या जितका जवळ येईल, भंगी ब्राह्मणाच्या, हिंदू मुसलमानाच्या, गोरा काळ्या माणसाच्या हा जितक्या जवळ येईल तितकी प्रगती होत असते. हा न्याय भाषेलाही लागू आहे. म्हणून या देशात डेमोक्रसी लोकशाही भारतीय भावनेवर अवलंबून आहे. भारतीय भावना म्हणजे काय? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? देशभक्ती म्हणजे राष्ट्रीयत्व नव्हे. देशभक्ती आवश्यक आहे पण पुरेशी नाही. मुसलमानांनाही देशभक्ती होती, पाकिस्तान मागणारा मुसलमानांना, या देशातल्या सगळ्या संस्थानिकांना, जमीनदारांना देशभक्ती होती, या जमिनीवर त्यांचं प्रेम आहे होत, पण हे काही राष्ट्रीयत्व नव्हे. The existence of a nation is a daily plebiscite. एकमेकांच्या बरोबर राहण्याची इच्छा म्हणजे राष्ट्रीयत्व. गुजराती मराठी, मराठी कानडी, बंगाली असमिया, तामिळ तेलुगू या नागरिकांची एकमेकांच्या बरोबर राहण्याची इच्छा म्हणजे राष्ट्रीयत्व. यातून राष्ट्रीयत्वाचा विकास होत असतो. हल्ली आपल्या राष्ट्राची पुच्छ प्रगती चालली आहे, त्यामुळं दिल्लीच्या खुर्चीवर खुजी माणसं, बुटकी माणसं बसली आहेत. आपापल्या प्रांताच्या आकाराची, आता तर प्रांताच्या आकाराची तरी आहेत, जिल्ह्याच्या आकाराची जाती. प्रासाद शिखरस्तोपी का कोण गरुडा येते. देवळाच्या कळसावर बसला म्हणजे काही कावळा गरुड होत नाही. ही आपल्या देशाची स्थिती आहे, जी लोकप्रतिनिधींच्या लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं ही लोकशाही प्राणवान होत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की लोकशाही संख्येची नसते, मताची असते. लोकसंख्या नाही, लोकमत. इरवी लोकशाहीला अर्थ नाही. लोकशाही ही एकच पद्धती अशी आहे जिच्यात विरुद्ध पक्षाला स्थान आहे. हुकुमशाहीत विरुद्ध पक्षाला स्थान देण्याची हिम्मत नाही. लोकशाहीत विरुद्ध पक्षाचा गौरव आहे, भिन्न मताचा गौरव आहे. रोमन कॅथोलिक चर्च मध्ये एक अधिकारी असतो, त्याचं नाव आहे ऍडव्होकेटस डायबोली, सैतानाचा वकील. तो चर्च मध्ये कशाला पाहिजे? चर्च हा देवाचा दरबार असेल आणि त्या जर सैतानाला आपलं मत मांडता येत नसेल तर देव भित्र आहे. लोकशाहीमध्ये ज्यामुळं अपोजिशनला स्थान आहे, अपोजिशनचा गौरव आहे, हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आजचं अल्पमत उद्याचं बहुमत होऊ शकतं, झालंच आहे महाराष्ट्रामध्ये आता. आणि आजचं बहुमत उद्याचं अल्पमत होऊ शकत. मत बदलत, संख्या बदलत नाही. अस्पृश्य हा अल्पसंख्यक राहील, सवर्ण हे बहुसंख्यक राहतील. संख्येत राज्य झालं तर ते सैतानाचं राज्य होईल, लोकराज्य होणार नाही. मताचं राज्य हा संख्येच्या राज्याचा कौतुक आहे. संख्येच्या राज्याचे देव्हारे आपण माजवलेले असल्यामुळं लोकशाहीत प्राण येत नाही. मत बदललं पाहिजे तरच ही लोकशाही, औपचारिक लोकशाही, वास्तविक लोकशाही होऊ शकेल. एरवी होऊ शकणार नाही. आणखी एक कारण आहे, लोकशाही ही भांडवलशाहीची कन्या आहे. भांडवलशाहीच्या कुशीतून दोन अपत्य निर्माण झाली, लोकशाही आणि समाजवाद. त्यापैकी समाजवाद मूळ नक्षत्रावर जन्माला आला, पण लोकशाहीमध्ये अजून आईचे गुण आहेत पुष्कळसे, त्यामुळं तिचा लिलाव होतो, मतांचा लिलाव होतो, उमेदवारांचा लिलाव होतो. बिडर्स अँड ऑक्शन ऑफ पॉप्युलॅरिटी. त्या चिकमंगळूरच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकमेकावर आरोप केले. एका सांगितलं की देवराज अर्सनं खूप पैसे वाटले, दुसऱ्याने सांगितलं की फर्नांडिसही थैली घेऊन गेला होता. याचा अर्थ असा आहे की लोकशाही भांडवलशाहीच्या संदर्भात विकत घेतली जाऊ शकते, आणि जो मत विकत घेतो, असेंब्ली आणि पार्लमेंटची जागा विकत घेतो, तो जबाबदार कसा राहील? त्याने विकत घेतलेलं आहे ते, कुणाला जबाबदार? पंजाबमध्ये भीमसेन सच्चर होते, गोष्ट आम्हाला त्यांनी सांगितली की एका MLA दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे ये, 40,000 रुपये देऊ आणि तुला मिनिस्टर करू. केला मिनिस्टर, पण 20,000 रुपये दिले. तर तो सार्वजनिक सभातून सांगत हिंडत होता की पहा कसे बेईमान लोक आहेत. 40,000 कबूल केले आणि 20,000 दिले. मित्र हो, या पातळीवर आपलं राजकारण चाललं आहे. हे फंडामेंटल पॉलिटिक्स नव्हे, हे लोकशाहीचं राजकारण नव्हे, हे लोककारण नव्हे. आणि हा एका पक्षानेच आरोप केला असता तर काही ऐकलं असतं, पण हे सगळे पक्ष एकमेकांवर हाच आरोप करत आहेत. म्हणून मी हा निष्कर्ष काढलेला आहे की जोपर्यंत भांडवलशाहीचा संदर्भ आहे तोपर्यंत लोकशाहीत प्राण येणार नाही. आणि हा संदर्भ बदलण्याचं सामर्थ्य कायद्यात नाही. कायदा सवलत देऊ शकतो, अधिकार देऊ शकतो, त्या अधिकाराचा उपभोग घेण्याची शक्ती कायदा देऊ शकत नाही. कायदा हा आपल्या प्रयोजनातला म्हणजे मेजवान्यांमधल्या जेवणातल्या द्रोणासारखा आहे. तो लवण तो त्याला आधार लागतो. तेव्हा कायद्याचा आधार काय हा लोकशाहीचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कायद्याचा आधार दंडुका असेल की लोकसंमती असेल. आज कायद्याचे आधार दोन आहेत, दंडुका आणि पिशवी. हे दोन आधार आहेत कायद्याचे. याच्या ऐवजी लोकमत कायद्याचा आधार व्हावा हे कसं होईल? मग लोक म्हणजे कोण? प्रोटागोरस म्हणाला होता ग्रीसचा एक तत्वज्ञानी, मॅन इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. सगळ्या वस्तू मोजण्याचा गज मानदंड म्हणजे माणूस. पण हा माणूस कुठला माणूस? कोणता माणूस मानदंड आहे? सावकार, शिपाई, राजा, हे मानदंड, हा माणूस मानदंड आहे काय? म्हणून गांधीने त्याचं भाष्य केलं, माणूस म्हणजे शेवटचा माणूस. आणि शेवटला माणूस म्हणजे कोण? ज्याच्या जवळ सत्ता नाही, संपत्ती नाही, शस्त्र नाही तो. शस्त्र, संपत्ती आणि सत्ता ही तीन जी प्रतिष्ठेची साधनं आहेत, ही ज्याच्या जवळ नाही तो माणूस शेवटचा माणूस, तो लोक. पण तो हरवलेला आहे. या लोकशाहीत त्याचा शोध देखील चाललेला नाही. तो जो खरा लोक आहे तो हरवलेला आहे. मित्रांनो, ज्यानं या सगळ्यांचा सगळ्यांना निर्माण केलं, या सगळ्यांचा जो विधाता आहे तो लोक. तलवार शिपायानं बनवलेली नाही, तलवारीनं तलवार बनवता येत नाही. सिंहासन राजानं बनवलेलं नाही, शिपायानं तलवार बनवलेली नाही, तिजोरी सावकारानं बनवलेली नाही, सिंहासन राजानं बनवलेलं नाही. आणि हे तिन्ही ज्यानं बनवलेली आहेत तो मात्र गुलाम आहे, तो खाली आहे. अवजारानं अवजारा वाचून तलवार तयार होत नाही, अवजारा वाचून तिजोरी बनत नाही, अवजारा वाचून सिंहासन बनत नाही. हा जो अवजार म्हणजे तिजोरी, तलवार, आणखी सिंहासन, तख्त यांचा निर्माता जो अवजारधारी पुरुष, तो सगळ्यात खाली आहे. आज जो सगळ्यांचा विधाता आहे त्याला आपण दुसऱ्या ठिकाणी आपण प्रमाण टाकलाय. म्हणाला मुलगा की ज्यानं आम्हाला सांगितलं की शक्ती शस्त्रात नाही, शस्त्रात कशी राहील? अवजारानं शस्त्र निर्माण केलं आहे. अवजार म्हणजे शस्त्राचा बाप आहे, तिजोरीचा बाप आहे, सिंहासनाचा बाप आहे. पण त्याला आपण शिकवलं काय की शक्ती दंडुक्यात आहे रे, शक्ती पैशात आहे रे, हे त्याला शिकवलं. परिणाम असा झाला आहे की कुठलाही प्रश्न या देशात उपस्थित झाला तर हिंसा होते, मारामारी होते, दंगे होतात. आणि ते थांबवण्याची शक्ती कुठल्याही सरकारात नाही. याचं कारण आपण त्याला भुरळ घातलेली आहे. शक्ती ज्या ठिकाणी आहे ती शक्ती त्याला दाखवली पाहिजे. शक्ती त्याच्या हातात आहे. आम्हाला सगळ्यांना तो जगवतो. मी 100 रुपयाचा जोडा विकत घेऊ शकतो म्हणून मी प्रतिष्ठित झालो. आणि जो जोडा तयार करतो त्याच्या पायात मात्र जोडाही नाही. मित्रांनो, हे जग देवाने निर्माण केलेलं नाही. देव चातुर्मास्यात झोपला असेल त्यावेळी सैतानाने केलं. हा काही ही काही व्यवस्था आहे काय? आणखी एक राजकारणी या देशात आहे. प्रेशर ग्रुप्स मी सोडून देतो, सगळ्यांच्या माहितीच आहे, त्याची व्याख्या करण्याचं कारण नाही. दबाव गटांचं राजकारण चालू आहे, ते पक्षांच्या आतही आहे, पक्षांच्या बाहेरही आहे, सगळीकडे आहे. परंतु दुसरं एक राजकारण चालू आहे, अस्मितेचा आविष्कार, अस्मितेची अभिव्यक्ती. इंग्रजांच्या वेळी या देशातील लोकांची अस्मिता दडपली गेली होती. ते दडपण नाहीच झाल्याबरोबर अस्मिता उफाळू लागली. आधी भारतीय अस्मिता आली, पण नंतर छोट्या छोट्या क्षुद्र अस्मिता प्रकट होऊ लागल्या. भाषिक अस्मिता, जातीय अस्मिता, कितीतरी अस्मिताच अस्मिता. पण यापैकी दडपलेल्या माणसाची, मागसलेल्या माणसाची अस्मिता समाजात कधीच नव्हती. आपल्या समाजातला भंगी आहे. याला या ऋषीमुनींच्या संस्कृतीत, ऋषीमुनींच्या समाजात कुठं स्थान आहे काय? हे वेद, ही उपनिषद, या ही गीता, या सगळ्यांच्या बद्दल त्या अस्पृश्याला अभिमान वाटावा असं काय आहे? या देवाच्या पृथ्वीवर एक तसूर जागा आहे का त्याला उभं राहायला? कुठल्या शहरात, कुठल्या गावात त्याची अस्मिता आहे? हा झोपडपट्टीवाला अस्मितेच्या शोधात आहे. हा अस्पृश्य भंगी अस्मितेच्या शोधात आहे. प्राचीन ऋषी मुनींच्या मध्ये त्याला त्याची अस्मिता दिसत नाही, तिचा शोध लागत नाही. आंबेडकरांमध्ये तो अस्मिता शोधतो, तिथं शोध लागतो. आणि इंग्रज आला नसता तर आंबेडकरही झाला नसता आणि ज्योतिराव फुलेही झाला नसता. कोणाला शिक्षण मिळालं नसत. तर ही जी शेवटच्या माणसाची अस्मिता आहे, अस्पृश्याची अस्मिता, भंग्याची अस्मिता, ही प्रगतिशील आहे, हिचं स्वागत व्हायला पाहिजे. बिहारमध्ये भांडण चालू आहे की यांना राखीव जागा का? यांना राखीव जागा, यांच्याजवळ संख्येचंही बळ नाही आणि साधनांचंही बळ नाही. म्हणून संख्येनंही दुबळी माणसं आणि साधनानेही दुबळी माणसं. ते दलित पॅंथर काही म्हणून मारामारीने यांचा टिकाव लागणं शक्य नाही. ही अशी जी माणसं आहेत, त्या माणसांच्या अस्मितेचा शोध हा लोकशाहीला पोषक आहे. मग याचा उपाय काय? हा जो सवर्ण आहे याच्याजवळ संख्याही आहे आणि साधनही आहे. पण हे नेहमी असं असतं, खालचा माणूस जोपर्यंत आपल्या मेहरबानीवर जगतो तोपर्यंत आपण मोठे उदार असतो. ज्या दिवशी तो अस्मिता व्यक्त करू लागतो त्यावेळी आपण बचावाच्या पवित्र्यावर जातो, डिफेन्सिव्हवर जातो. सगळ्यांचं झालं आहे, ब्राह्मणांचं झालं, आता पुरुषांचंही आहे. स्त्रिया जरा थोडीशी अस्मिता व्यक्त करू लागल्या बरोबर आता हा बचावाच्या पवित्र्यावर उभा झाला की हातवेट्या भलत्याचं त्या शेफारल्यांचं बेफाम जाऊ लागलं घोडं. तसं त्या अस्पृश्यांमध्ये थोडीशी अस्मितेची झलक दिसू लागल्या बरोबर हा मधला जो होता ब्राह्मणाचा हद्दपार झालेला आहे, कारण त्याच्याजवळ साधनं कमी होती, शक्ती कमी होती. आता हा जो मधला सवर्ण आहे ज्याची अस्मिता आतापर्यंत प्रगतिशील होती, पण आता त्याची अस्मिता ही परागतीला पोषक झालेली आहे. अवनती ही अस्मितेनं होणार आहे. मधला जो सवर्ण समाज आहे, मग याचा उपाय काय? उपाय मी सांगतो, आपण कुणी करणार नाही याबद्दल माझी खात्री आहे, पण त्याखेरीज दुसरा उपाय नाही. जो उपाय आहे तोच मला सांगितला पाहिजे. उपाय हा आहे की हा जो खालचा माणूस आहे याला हवं काय आहे, आकांक्षा काय आहे. जिथं दुर्भिक्ष असतं, दारिद्र्य असतं, वैभवाची वाण असते, तिथं वैभवाची आकांक्षा असते, सामाजिक प्रतिष्ठेची आकांक्षा असते. आपला देश सगळ्या देशात, सगळ्या जगाकडे निशस्त्रीकरण झालं तरी आपल्या देशात होणार नाही. याचं कारण असं, आपण तुळे आहोत, मित्रे आहोत, तीसभर पाकिस्तानाला घाबरतो, अमेरिकेला कधी घालो म्हणजे चायनाकडे, रशियाकडे जातो, रशियाला घालो म्हणजे चायनाकडे जातो, दोघांनाही घालो म्हणजे काहीच राहत नाही. अशा हा भित्रे लोकांचा, भित्र्या लोकांचा देश असल्यामुळं हा मधला वर्ग जो आहे, खालचा वर्ग जो आहे, याच्यामध्ये कुठली आकांक्षा आहे? वैभवाची आणि प्रतिष्ठेची आकांक्षा आहे. याचा उपाय काय? मी ब्राह्मणांना सुचवला होता, पण ते काय माझं ऐकायला तयार नव्हते, फजित झाले. सरकारी नोकऱ्यांवर ब्राह्मणाने बहिष्कार घालावा, हा त्याचा उपाय आहे. आणि उच्च शिक्षणाच्या सरकारी संस्थांवरही बहिष्कार घालावा. उच्च शिक्षण घ्यायचं असलं स्वतंत्र घ्यावं. आणि हाच उपाय मी दुसऱ्या सवर्णांना सांगणार आहे. आर वी गोइंग टू कन्वर्ट दिस कंट्री इंटू अ नेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज? हा काय सरकारी नोकऱ्यांचा देश आपण बनवणार आहोत काय? हे विद्यार्थी बनवू इच्छितात, जॉब ओरिएंटेशन वाटेल ते बोलतात, पण त्याला काही अर्थ नाही त्यांच्या बोलण्याला. सगळा देश सरकारी नोकऱ्यांचा व्हावा असं म्हणायचं आहे काय? मग असं जर नसेल तर ज्यांना सरकारी नोकऱ्यांची, प्रतिष्ठेची आणि वैभवाची आकांक्षा आहे त्यांना सगळ्या 100% सीट्स देऊन टाका. आणि हे जे सवर्ण आहे ज्यांच्याजवळ साधन संपन्नता आहे, संख्याबळ आहे, त्यांनी पुरुषार्थ करावा. सरकार निरपेक्ष, राज्य निरपेक्ष, शेवटी आपल्या देशातल्या काही आजारांचा उल्लेख करून हे मी आटपणार आहे. आपल्या देशात मुख्य तीन आजार आहेत. एक आजार आहे दैवनिर्भरता, आणि असा विलक्षण देश आहे, फार मोठा तत्वज्ञानाचा देश म्हणतो, कर्मालाच दैव म्हणून टाकलं या देशाने. असं का झालं? माझं कर्म असं होतं म्हणतो. तर कर्म तर तुझं आहे ना, दैव आणखी कुठून आलं मग निराळ? एक दैव निर्भरता आहे आणि दुसरी आहे राज्य निर्भरता, हा दुसरा आजार आहे. राज्य निर्भरता, सरकार देवाच्या खालोखाल राजाच आहे, राज्यच आहे. आता एवढं शिल्लक राहिलेलं आहे की माझ्या मुलाला ताप आला तो सरकारच्या मुळेच आला, एवढं म्हणायचं. श्री रामराज्यातही होतं, तरुण मुलगा वारल्याबरोबर रामाच्या अंगणात नेऊन टाकला. त्यावेळी राजा होता लोक नव्हता, नागरिक नव्हता, म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी दंडुका म्हणजे तलवार, तिजोरी आणि गादी यांचं स्थान मताला प्राप्त होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. मतामध्ये शक्ती आहे, ही लोकशाही आहे. आपण बघा 90% किंवा 80% लोक गरीब आहेत या देशात. असं असून सुद्धा त्यांची ही हलाखीची स्थिती असावी याला काय कारण आहे? एकच कारण आहे, त्याला मताची शक्ती कळलेली नाही. 1977 मार्चच्या निवडणुकीत थोडीशी चुणूक त्यानं दाखवली, पण हे कसं होतं, झोपेमधून क्षणभर जागा झाला, परत झोपला आहे तो. जनता पक्षाच्या विरुद्ध तक्रार, इथल्या राज्याबद्दल तक्रार, आपली मोठी गंमत आहे. तक्रारी आणि मागण्या याखेरीज नागरिकाजवळ काहीच नाही. कुणाजवळ मागतो? तुझ्या हातात सगळ्यांची शेंडी असताना तू गाफल आहेस, भ्रांत आहेस, भुरळ तुला पडलेली आहे. पण त्याला जागा कोण करणार? आपण करणार नाही. मी कटू सत्यही सांगतो, मत मागणारा लोकमत जागृत कधीच करणार नाही, कारण त्याला मत जागृत करायचं नाही, मत गोळा करायची असतात. त्याला लोक शिक्षण म्हणतो तो, मतदारांचं शिक्षण वगैरे, पण सगळे तो ताणलाय, कारण ती मतं त्याला गोळा करायची असतात. पण दुसरं असं की जो मत मागायला जाईल त्याच्या शिक्षणाचा कधीच परिणाम होणार नाही. हे गमतीचं उदाहरण मी देत असतो, तेवढं देतो आहे. सिनेमा बघायला एकदा गेलो, आमची नातू वगैरे सग घेऊन जातात एखाद्या, तिथं असं मला माहित नाही सुरुवातीला जाहिराती येतात म्हणून, तर पहिला क्लिनलीनेस इज गॉडलीनेस, स्वच्छता म्हणजे पवित्रता आहे, सगळ्यांनी स्वच्छ राहावं, स्वच्छतेचं महत्व वगैरे. तर शेजारच्या माणसाला म्हणू लागलो की आता तर सिनेमामधून लोक शिक्षण होऊ लागलं, चांगलंच आहे. मी हे म्हणतो तो खाली काय आलं म्हणून लक्स साबण विकत घ्या. त्या मतदाराला तुम्ही कितीही सांगितलं की मताचं महत्व स्त्रीच्या सतीत्वा इतकं आहे, पुरुषाच्या धर्मा इतकं आहे, देशाच्या स्वातंत्र्या इतकं आहे, त्यालाही वाटतं ऐकायला फार गोड आहे, म्हणून तू आपलं मत मला दे समान. त्यात काही शिल्लक राहत नाही. उमेदवारीची लोकशाही नागरिकाची मतदाराची लोकशाही बनली पाहिजे. तर मतात प्राण येईल आणि लोकशाही आलोकित होईल, अनुप्राणित होईल.
आपली उमेदवारी पुढे करू नये असं त्याने सांगितलंय असं माझा समज आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये प्रस्थापित व्हायची असेल तर लोकशाहीची मूल्य काय आहेत, ती कशी जोपासली गेली पाहिजेत, हे लोकशाहीमध्ये मत मागायला जी लोक जातात त्यांनी न सांगता इतरांनी जर ते सांगण्याचं काम केलं तर लोकशाही अधिक सुदृढ होऊ शकेल असा त्यांच्या भाषणाचा आशय होता अशी माझी कल्पना. खरोखरच आपल्यापुढे हा एक मोठा प्रश्न आहे. लोकशाहीची अनेक अंग आहेत, लोकशाहीचे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला सर्वांनाच लोकशाहीच्या सर्व अंगाची जरी जाणीव सर्व रूपाने झाली नसली तरी लोकशाहीच्या प्रश्नाची निश्चितपणे आपल्याला जाणीव झालेली आहे. परंतु ही प्रश्न कशी सोडवायची हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे, आणि त्या संबंधीच आपल्याला मार्गदर्शन हवं आहे. आणि अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थित रीतीनं प्रभावी रीतीनं दादांनी आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं. दादा इथे आले, आपल्या बरोबर त्यांनी वेळ घालवला आणि अतिशय चांगलं सुबोध प्रभावी मार्गदर्शक असं भाषण आपल्या पुढे केलं, एक प्रकारे आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला. याच्याबद्दल मी आपल्या सर्वातर्फे, माझ्यातर्फे आणि कवी साहेबातर्फे आणि आमच्या सर्वातर्फे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.